नमस्कार, मी जागृती भावसार, लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 1 जुलै शनिवार, घेऊया गुन्हेगारी बातम्यांचा आढावा. बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात समृद्धी महामार्गावर झाला असून अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना राज्यासह देशाला सुन्न करणारी ठरली असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.